सभागृह में प्रवेश करता है। माननीय श्री प्रवीण दीक्षित महासंचालक महाराष्ट्र जन्ना तसंच संस्थेचे माननीय सचिव डॉक्टर श्रीकांत भोलकर यांना आणि संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सदानंद फडके यांना मी मंचावरती साकारण करतो।
मित्र, आज आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की माननीय प्रवीण दीक्षित पोलीस महासंचालक हे भांडारकर संस्थेमध्ये आलेले आहेत आणि संस्कृतचं आजच्या काळातील महत्व या विषयावर ते त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत। त्यांच्या एकूण कार्यमग्नतेची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। अतिशय थोड्या वेळात आणि थोड्या वेळासाठी हा कार्यक्रम आखलेला आहे आणि कामाची गर्दी असूनही त्यांनी ते मान्य केलं याबद्दल आम्हाला सर्वांना अतिशय आनंद होतोय। या संस्थेतर्फे आणि आपण सर्वांतर्फे मी त्यांचं स्वागत करतो। प्रवीण दीक्षित हे पुण्याला आणि पुणेकरांना नवीन नाही, ते पुण्यातच आहेत, पण मला वाटतं गेली 40 वर्ष ते पुण्याबाहेर विविध पदांवर काम करत होते आणि आता पुन्हा ते मुंबईमध्ये आलेले आहेत आणि लवकरच पुण्यामध्ये ते परत येतील। वेगळ्या अर्थाने ते खऱ्या अर्थाने स्वगृही परत येतील असं म्हणत, त्याला राजकीय अर्थाने नव्हे। प्रवीण दीक्षित हे स्वतः संस्कृतचे चांगले तज्ज्ञ आणि प्रेमी आहेत। त्यांचे वडील पंडित नारायण शास्त्री दीक्षित हे फार मोठे विख्यात संस्कृत पंडित शिक्षक होते। पुण्याच्या स्वीट होम समोर जी संस्कृत पाठशाळा म्हणून आहे ती अतिशय नावाजलेल्या पाठशाळेमध्ये ते अध्यापन करीत होते। डॉक्टर धडफळे, डॉक्टर थिटे, मी स्वतः आणि अनेक असंख्य विद्यार्थी आम्ही सगळ्यांनी त्यांच्या शिक्षणाचा लाभ घेत त्यांच्या अध्यापनाचा लाभ घेतला। आम्हाला जिथे थोडंफार संस्कृत येतं ना त्यामध्ये मोठं श्रेय हे दीक्षित गुरुजींना आणि आमच्या टिळक विद्यापीठातल्या भागवत गुरुजींना आहे। त्यांचे चिरंजीव, त्यांनी राज्यशास्त्र या विषयामध्ये पदवी मिळवली जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधून आणि त्यानंतर ते या पोलीस सेवेमध्ये भरती झाले 1977 साली आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी विविध पदांवर बजावत ते आज पोलीस महासंचालक झालेले आहेत। एक अतिशय कर्तव्यदक्ष, कठोर आणि त्याचप्रमाणे कारुणिक योग्य व्यक्तींच्या बाबतीमध्ये असं त्यांचं मी वर्णन करेन। कालिदासानं म्हटलेलं आहे, न खरो न च पूय साम पवमान पृथ्वी रुहानी स पुरस्कृत मध्यम कर्मो नमया नाथ नृपा अनुग्रह। त्यांनी अशा प्रकारे फार कठोर नाही आणि फार काय मृदूही नाही अशा प्रकारची त्यांची कार्यशैली आहे। त्यांचा जीवनवृत्तांत पुस्तक विस्तृत आहे, तो थोडा वाचण्यात मी वेळ घालवत नाही, वेळ घालवत नाही. मी त्यांचं स्वागत करतो आणि श्री डॉक्टर बापट यांना पुढचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी विनंती करतो. श्रीमती अरुंधती दीक्षित याही स्वतः संस्कृत तज्ज्ञ आहेत, त्याही इथे उपस्थित आहेत. त्यांचे
आपण सर्वजण श्री दीक्षित यांचे विचार समजून घेण्यासाठी उत्सुक आहोत, पण तत्पूर्वी त्यांचा औपचारिकरित्या सन्मान हा संस्थेकडून केला जाईल. मी संस्थेचे अध्यक्ष श्री सदानंद फडके त्यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ श्रीफळ संस्थेचं हे शताब्दी वर्ष असल्याच्यामुळे असलेलं एक सन्मानचिन्ह आणि त्याचबरोबर एक ग्रंथ हे भेट देऊन श्री दीक्षित यांचा त्यांनी सन्मान करावा.
आपल्या प्रेमाशिवाय या ठिकाणी आणि रोज आपण वाचत असतो पाहत असतो त्याच्यामधून नवनवीन लोकांना खरोखर नवनवोन्मेष साधिनी बुद्धीप्रमाणे आनंद होत असतो. कालच मी वर्तमानपत्रात वाचली बातमी पाठी वाचत होतो, आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल. कॅलिफोर्नियामध्ये तिथलं जे एज्युकेशन बोर्ड त्यांचं काही जे आहे त्या एज्युकेशन बोर्डाने आता ठराव मंजूर केला की कॅलिफोर्नियामधल्या मुलांना संस्कृतमधल्या अनेक अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नृत्य असेल, त्याच्यामध्ये कला असेल, त्याच्यामध्ये वाङ्मय असेल, त्याच्यामध्ये असणारं वैद्यकीय शास्त्र असेल, त्याच्यामध्ये असणारं इंजिनिअरिंगमधलं शास्त्र असेल, तर ह्या अनेक अंगोपांगांची चांगल्या प्रकारे परिचय करून द्यावा म्हणून कॅलिफोर्नियाच्या शाळांमध्ये आता संस्कृतची ओळख ही सगळ्यांना करून दिली जाणार आहे आणि तिथलं महत्व किंवा त्यातला जो काही परिचय आहे तो तिथल्याही मुलांना करून दिला जाणार. मध्ये एके ठिकाणी एक मॅनेजमेंटचे तज्ञ सांगत होते, त्याला काही कारणामुळे इंग्लंडला जायची वेळ झाली आणि इंग्लंडला गेल्यानंतर ते सकाळी त्यांच्या पद्धतीप्रमाणे बाहेर फिरायला चालले होते. वाटेत एक शाळा होती, तर त्या शाळेच्या बाजूने जात असताना त्यांना जरा एकदम आश्चर्य वाटलं म्हणून ते थांबले. तर काय असावं, तर त्या ठिकाणी जो आपण रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर पूजेच्या वेळेला जे मंत्र म्हणतो त्या मंत्रांचं उच्चारण त्या ठिकाणी त्या शाळेतून ऐकू येत होतं. गायत्री मंत्र सगळी मुलं म्हणत होती. त्यांना कुतूहलामुळे राहावलं नाही, ते वरती येऊन बघायला लागले. दिसतायत तर मुलं ही सगळी तिकडली म्हणजे इंग्लिश मुलं दिसतायत आणि हे गायत्री मंत्र कसं काय म्हणतात. त्या तिथल्या प्राध्यापकांनी जे कोणते प्राचार्य होते त्यांनी सांगितलं की ह्या गायत्री मंत्राच्या पुरस्करणामुळे मुलांना चांगल्या प्रकारे त्यांची प्रतिभा होते असा आमचा ठाम विश्वास आहे आणि म्हणून त्या मुलांच्याकडून आम्ही हे रोज पुरस्करण करून घेतो. दुर्दैवाचं आमचं असं आहे की आम्ही आज आमचं सगळं सोडायचं कृतनिश्चय केलेलं असल्यामुळे आम्हाला आमच्या पूर्वजांनी ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी शिकवल्या असतील त्या सगळ्या आम्ही लवकरात लवकर कधी सोडतो आणि त्याच्या विरुद्ध वागतो त्याची घाई झालेली आहे. परंतु जगामध्ये मात्र म्हणून त्याचं महत्व कमी झालेलं नाही. मग ते अगदी जर्मनी असो, जपान असो, कोरिया असो, मध्ये एक रशियातले गृहस्थ होते. त्या रशियातल्या गृहस्थाने आपल्याला आपण आठवलं जे बातमी वाचलेली असेल माहिती असेल, ते मुद्दाम भारतामध्ये आले. भारतामध्ये येऊन ते म्हणजे मला ते गीता आणि त्यातलं महात्म्य ते समजावून घ्यायचंय म्हणून ते संस्कृत शिकले. ते शिकल्यानंतर त्यांना खरोखर त्याचा आनंद मिळाला, आनंद वाटला. तर म्हणले आता मला आनंद वाटला हा पुरेसा नाहीये, माझ्या लोकांना तो आनंद कळणं गरजेचं आहे म्हणून इथून परत जाऊन त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये गीतेचं भाषांतर केलं आणि ते म्हणजे सगळ्या लोकांना कळलं पाहिजे, म्हणजे त्यांनाही कळेल की गीता हा काय प्रकार आहे आणि त्याचा आनंद काय आहे. तेव्हा जेवढा म्हणून आपण त्या संस्कृतचा अभ्यास करू तेवढा कमी असंच सतत म्हणायला पाहिजे. याच्यामध्ये एक माझ्या एक दोन सूचना होत्या, जर त्या विश्वस्त मंडळाला त्या योग्य वाटल्या तर त्या आपण विचार करायला हरकत नाही. संस्कृत पासून अनेक भाषा तयार झाल्या, किंबहुना त्याच्यामध्ये अगदी ग्रीक असेल, लॅटिन असेल, रशियन असेल, जर्मन असेल, भारतातल्या तर सगळ्या भाषा आहेतच आहेत, त्याच्यात काही प्रश्नच नाही. परंतु ह्या अशा जगातल्या अनेक भाषांमध्ये देखील संस्कृतपासून स्फूर्ती घेऊन संस्कृतमधलं जे काही पाणिनींनी शिकवलेलं व्याकरणाचं तंत्र आहे त्या तंत्राप्रमाणे मग प्रथमा असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल, पंचमी असेल, सप्तमी असेल, अशा प्रकारे जर्मन, रशियन ह्या सगळ्या भाषा चालतात, आजही चालतात, आपल्या इथे तर चालतातच चालतात. तर त्यामुळे आपण संस्कृतमधून निर्माण झालेल्या ज्या काही प्राकृतिक भाषा आहेत ते कदाचित अर्धमागधी असेल, पाली असेल, त्या भाषा लहान आहेत असं मला म्हणायचं नाही. त्याही मोठ्याच भाषा आहेत, पण त्यांच्यामध्ये अनेक विचारबंद होऊन गेले. परंतु आपण आपला जो एक फोकस आहे तो फोकस म्हणून त्या प्राकृतिक भाषांचा अभ्यास करण्यासाठी घरवाड्यामध्ये वेळ घालवू नये अशी माझी नम्र विनंती. आपण संस्कृतचा अभ्यास चालू ठेवायला पाहिजे. जेवढा संस्कृतवरती आपण जास्तीत जास्त अभ्यास करू, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा परिचय करून देऊ, त्याचा आनंद वाढणार. कारण अर्धमराठी असेल, पाली असेल, या भाषा जरी मोठ्या असल्या तरी त्या तालुकामध्ये आज जर आपण पाहिलं तर अर्धमराठी बोलणारे किंवा पाली वाचणारे किंवा पाली बोलणारे त्यांचा जो काही एक नंबर असेल हा नगण्य झालेला आहे. संस्कृत तसं नाही आहे. संस्कृत अभ्यासाचा हा जो काही एक ओघ आहे हा मगाशी म्हणलो त्याप्रमाणे सर्व ठिकाणी सतत चालू राहणारा आहे. दुसरं, आज आपल्याकडे आपण डिजिटायझेशन करण्यासंबंधी मला वाटतं प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्याच्या दृष्टीने प्रयत्नही चालू आहेत. माझी विनंती अशी राहील की एखाद्या नवीन वास्तू बांधणे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यात काही महत्व कमी असं नाही. परंतु त्याच्यामध्ये आपण आपला जो उपलब्ध निधी आहे तो फार मोठ्या प्रमाणात खर्च करणे किंवा वाया घालवण्यापेक्षा जर आज या भांडारकर संस्थेमधून आपण या ठिकाणी एक असा डिजिटल स्टुडिओ जर करू शकलो की ज्या डिजिटल स्टुडिओच्या माध्यमातून जगभरच्या लोकांना आपण डिस्टन्स लर्निंग म्हणजे दूरस्थ पद्धतीच्या प्रशिक्षणातून आज सर्व जगाला आपण आपल्या संस्थेमधून आपण जे संशोधन केलेलं आहे, आपण या ठिकाणी जी अनेक उत्तम उत्तम पुस्तकं तयार केलेली आहेत ती सगळ्या जगापर्यंत सहजरीतीने पोहोचवू शकतो. आज डिजिटल वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो हे आज असं आहे की ज्याच्यामध्ये खरोखरच सर्व अंतर मधलं जे काही डिस्टन्स असेल, वेळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत. आज तुम्ही अमेरिकेत असा किंवा ऑस्ट्रेलियात असा, जपानमध्ये असा किंवा आफ्रिकेमध्ये असा, तुम्हाला सर्वांना आज आपल्याला कल्पना आहे आपण एक समोर कॉम्प्युटर जर असेल तर त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून किंवा आज आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून, स्मार्टफोनच्या माध्यमातून आज जगामध्ये कॉन्फरन्सिंग करत असतो. ते एका वेळेला तुम्ही कुठेही जरी बसलेला असलात आणि दुसरा माणूस कुठे असला तर देखील तुमची कॉन्फरन्स त्या ठिकाणी होऊ शकते. तर अशा प्रकारची परिस्थिती आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण उठवायला पाहिजे. आणि आपलं सर्व जे ज्ञान आहे ते ज्ञान जर आपण या डिजिटाईज अशा नव्या जगामध्ये डिजिटाईज स्वरूपामध्ये आणू शकलो तर मला वाटतं की त्यासारखं उत्कृष्ट कार्य होणार. मला आठवत आहे मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला पुण्यामध्ये घनपाठी करंबेळकर म्हणून लग्नात मोठे गुरुजी होते आणि त्यांचं संपूर्ण वेद म्हणणे यावरती प्राधान्य होतं. तर ते वेद कसे म्हणतात याचा अभ्यास करून ते लवकरात लवकर आपण स्टोअर करावं यासाठी खास अमेरिकेतून अनेक तज्ज्ञ आलेले होते आणि त्यांनी त्यांच्याबरोबर अनेक तास बसून त्यांच्या आवाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेदोच्चार कसे केले जातात, कसे म्हटले जातात याचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि त्या सगळ्या स्कूल्स घेऊन ते अमेरिकेमध्ये गेले होते की उद्देश एवढाच की हा अशा प्रकारे म्हणणारा माणूस आता पुन्हा आपल्याला मिळणार नाही म्हणून ज्या लोकांना त्यांनी जे काय म्हटलेलं आहे ते ऐकवावं ह्यासाठी हा सगळा त्यांनी उपक्रम केलेला होता. आज या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आज आपल्याला कल्पना आहे सगळेजण ई बुक्स सहज वाचत असतात, त्यांना परिचय होत असतो. आपल्याकडे उत्कृष्ट असलेले जे ग्रंथ आहेत, आपण बनवलेली महाभारताची प्रत असेल, आपण लिहिलेलं धर्मशास्त्राबद्दलचं जे पंडित महामहोपाध्याय काणेंनी बनवलेलं वाङ्मय असेल हे जर आपण ई बुक या स्वरूपामध्ये बनवू शकलो मला मान्य आहे. थोडासा त्याच्यामध्ये जरा तांत्रिक आपल्याला एखादा तत्पर एखादा एक्सपर्ट नेमावा लागेल. माझी विनंती अशी राहील की प्रशासकांनी जर याचा विचार केला आणि ह्या ठिकाणी एक दोन तीन जर टेक्निकल एक्सपर्ट्स त्या गोष्टीतले त्यांना मुद्दाम जर कोऑप केलं, त्यांची जर सेवा इथे जरूर असेल तर भाड्याने घेतील, त्यांना जरूर आपल्याला काही निधी उपलब्ध करून द्यावा लागेल, परंतु त्यांना जर आपण ह्या ठिकाणी घेऊ शकलो आणि त्यांच्या मदतीने आपलं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान हे पूर्णपणे सध्याच्या नव्या पद्धतीप्रमाणे जगाला उपलब्ध करून देणे, महाभारत असेल, हिंदू धर्म संस्कृतीबद्दल जे आपलं काय काय तयार केलेलं वाङ्मय असेल किंवा इतर आणखी अनेक जे आपण आज 80-90 ग्रंथ तयार केलेले असतील, जास्तीत जे काय आपण करणार असोत ते हे जास्तीत जास्त स्वरूपामध्ये आपण ई स्वरूपामध्ये तयार करावे. त्याचं महत्व काय आहे? एकतर असं आहे की साधारण चित्रशाळा म्हणून आपल्या इथे प्रेस होते, तर चित्रशाळा प्रेस असो किंवा आनंदाश्रम असो यांनी त्यावेळेचे त्यांना माहिती असलेले जेवढे म्हणून अनेक संस्कृत ग्रंथ होते ते चांगल्या प्रकारे छापले होते, त्यावेळेच्या लोकांना ते उपलब्ध झाले त्याचा आनंदही मिळाला. परंतु आज परिस्थिती अशी आहे की चित्रशाळा प्रेसनी बनवलेले ग्रंथ किंवा आनंदाश्रमाने छापलेले ग्रंथ जर कोणाला शोधायचे असतील तर ते शोधणं हाच एक मोठा उपद्व्यापूर्ण असलेला आहे. आता त्यातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या ई स्वरूपामध्ये आज उपलब्ध करण्याचा प्रयत्न झालेला आहे. नाही कर्नाटकामध्ये मला त्यांनी सांगितलं की कर्नाटकमध्ये इथल्या संपूर्ण वैद्यक या विषयावरती जे काही संस्कृतमधलं वाङ्मय होतं ते सर्व वाङ्मय त्यांनी आज डिजिटल स्वरूपामध्ये जगापुढे आणलेलं आहे. ते करण्याचं कारण एवढंच आहे की तिथे जसं आपल्याला कल्पना आहे की जो हळद त्या हळदीवरती आपल्याकडे जे काही असलेले ग्रंथ आहेत किंवा त्याची माहिती आहे ती जर आपण जगापुढे मांडली नाही ती कुठल्या भाषेत मांडतो याला महत्व नाही, पण ती जर मांडली नाही तर उद्या एखादा बाहेरचा भारताच्या बाहेरचा माणूस येईल आणि आपल्याला सांगेल की हळदीचं पेटंट मी घेतलेलं आहे, तुम्ही हळदीबद्दल बोलायचं नाही किंवा हळदीबद्दल तुम्ही काही सांगायचं नाही, अशी परिस्थिती आपल्यावरती निर्माण होते. योगासनं तर पंतप्रधान मोदींनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलं होतं त्याप्रमाणे आपलं नशीब आहे की अजून योगाचं पेटंट अमेरिकेतल्या एखाद्या माणसाने घेतलेलं नाही. त्याचं उद्या आपल्याला जर योगासनं करायची असली तर पहिल्यांदा आधी त्या पेटंटची परवानगी घेतली नाही किंवा परवानगी घ्या म्हणून आपल्यावरती वेळ येईल. तर ही जर वेळ यायला नको असेल तर आपल्याकडे असलेलं जो काही महान असा ग्रंथांचा अमूल्य असा साठा आहे तो लवकरात लवकर आपण डिजिटाईज करून तो जगापुढे न्यायला पाहिजे. आणि आत्ता म्हणलो त्याप्रमाणे जर त्याचं आपण ह्या एक आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये एक इग्नू म्हणून एक संस्था काम करते, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी म्हणून. आज ह्या इग्नूच्या माध्यमातून 140 देशातले लोक वेगवेगळ्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या तरी अभ्यासक्रमामध्ये जोडलेले आहेत. दर रविवारी संध्याकाळी 4 ते 5 त्यांच्या दिल्लीच्या हनुमानगड म्हणून स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओमधून जगभरातल्या सर्व विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद चालू असतो. आज सॅटेलाइटच्या माध्यमातून हे सहज शक्य झालेले आहे. त्याचप्रमाणे आपण जर भांडारकर, मी असं म्हणत नाही की भांडारकर संस्थेने आपलं संशोधनाचं कार्य दूर ठेवावं आणि त्या मुलांना शिकवण्याचं काम करावं ते आपलं काम नाही आहे, आपण ते करणार नाही, आपल्याला ते जमणार नाही, ठीक आहे. परंतु अशा प्रकारे जर तुम्ही नवीन माध्यमं वापरून सॅटेलाइटच्या माध्यमातून मोबाईल ॲपच्या माध्यमातून जर सगळ्या जगाशी कनेक्ट राहू शकलो तर मला खात्री आहे की आज आपल्याला जी काही निधीची टंचाई भासत असते, अनेक वेळेला निधी अनेक गोष्टीसाठी आपल्याला लागत असतो, कुठून आणायचा हा प्रश्न पडतो, ही टंचाई आपली संपून जाईल. संस्कृतवरती प्रेम करणारे हे सगळ्या जगात आहेत, त्यामुळे आपणही संस्कृतला हे फक्त आमचं आहे किंवा फक्त इथल्या आजूबाजूच्या काही लोकांचं आहे असं म्हणून मर्यादित करणं बरोबर नाही. जगात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांना संस्कृतचं प्रेम असेल त्या त्या लोकांना संस्कृत उपलब्ध करून देणं, त्यातले ग्रंथ त्यातले विचार उपलब्ध करून देणं आणि त्यांना जर त्याच्या उन्नतीसाठी म्हणून त्याच्या प्रगतीसाठी म्हणून त्याच्या ज्या काही आपल्याला गोष्टी साध्य करायच्या आहेत त्याच्यासाठी जर निधी द्यायचा असेल तर त्यांना आपण एक आपला स्वतःचा एक ज्याला पेमेंट गेटवे म्हणतो तशा प्रकारे जर उपलब्ध करून दिला तर निधीची ह्या चांगल्या कार्यासाठी टंचाई राहणार नाही. आणि त्यातून आपल्याला जे काही उपक्रम करायचे असतील ते नक्कीच करता येतील. आपल्याला संस्कृतमध्ये जे विचार आहे या विचारांबद्दल कधीही शंका मनात ठेवायचं कारण नाही आहे. हे जे विचार आहेत ते खरोखर अपौरुषेय असेच आहेत. ज्या ज्या लोकांनी विचारवंतांनी त्यातल्या जेव्हा केव्हा त्यांनी ते विचार केलेले असतील ते कदाचित 10,000 वर्षापूर्वी असतील, कदाचित 5,000 वर्षापूर्वी असतील, कदाचित 1,000 वर्षापूर्वी असतील किंवा कदाचित 500 वर्षापूर्वी असतील, त्याला महत्व नाही. त्यातले जे विचार धन आहे ते विचार धन हे अमर आहे. आणि म्हणून आपण आपली जबाबदारी एवढीच आहे की ते जेवढं शक्य होईल तेवढं तेवढ्याच ताज्या स्वरूपात नव्या तांत्रिक काही ज्या गोष्टी घडत आहेत त्या तांत्रिक माध्यमातून कदाचित पूर्वी आपण भुर्जापत्र वगैरे त्याच्यावरती ते लिहून अमर केलं असेल, मग त्याच्या पुढच्या पिढीने कदाचित ते अजून काही दुसरी पद्धत वापरली असेल, मग आपण कागद वापरायला सुरुवात केली, मग छापायला सुरुवात केली, तर त्याप्रमाणे आपण हे आता हा जो डिजिटल स्वरूपाचा चेंज आहे हा लवकरात लवकर मान्य करावा आणि याच्या माध्यमातून सगळ्या जगाला पुन्हा एकदा आपलं खरं स्वरूप हे अत्यंत सुदृढ अशा पद्धतीने दाखवून द्यावं यासाठी मला वाटतं प्रयत्न करायला हरकत नाही. त्यात जर माझा काही हातभाग लागला तर मला खूप आनंद होईल. मिसेस दीक्षितांच्या वतीने मी मुद्दाम सांगू इच्छितो की संस्कृतमधली अनेक स्तोत्र ती कदाचित जगन्नाथ पंडिताचं असो, कदाचित रावणाचं असो, कदाचित आद्य शंकराचार्यांचं असो, असे अनेक जवळजवळ 75 ते 80 स्तोत्र त्यांनी मराठीमध्ये त्याच वृत्तामध्ये आणलेली आहेत. आणि ती वृत्त ती स्तोत्र भावानुवाद स्तोत्र म्हणून त्यांनी अनुवाद पारिजात या नावाने आज त्यांच्या वेबसाईटवरती त्यांच्या ब्लॉगवरती ठेवलेली आहे आणि त्याला जगभरातून रिस्पॉन्स आहे. ते आपण जरी ते कुठलं लोक वाचतात हे बघितलं तरी देखील आश्चर्य वाटतं. अमेरिकेतून असतात, इंग्लंडमधून असतात, ऑस्ट्रेलियामधून असतात, तेव्हा हे वाचणं हे कोण वाचेल याची आपण काळजी करायचं कारण नाही. त्याचे वाचक आहेत, लोक अभ्यासुक आहेत, त्यांना हे ज्ञान पाहिजे आणि ते फक्त आपण कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवावं हा फक्त आपला प्रयत्न आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी आपला अत्यंत मौल्यवान असा वेळ देऊन या ठिकाणी आलात आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मला सांगायला परवानगी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.
सदरक्षणाय खल निग्रहणाय असं ब्रीफ घेतलेल्या मंडळींना त्यांचा कार्यक्रम किती व्यस्त असू शकेल याची आपण कल्पना करू शकतो, पण त्यामध्येही वेळ घेऊन दीक्षित सर आपल्याकडे आले आणि मोठ्या आपुलकीने त्यांनी संस्थेला भेटही दिली आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचे तसेच इतर सर्वांचं ऋण
मला याची बाब पाहिजे.
आशीर्वादी दीक्षित यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आमच्यावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं.
नमस्कार. इथे संस्कृतच्या आकाशामध्ये सूर्य चंद्र आणि अतिशय लखलखीत तारे बसलेले असताना त्यांच्यासमोर माझं काजव्यासारखं चमकणं आहे हे मला कळत आहे. अरुंधतीच्या ताऱ्यासारखं दिसणार की नाही असं माझं चमकणं आहे. पण सूर्याला सुद्धा आपण काढवात ओवाळून त्याची पूजा करतो. समुद्रामध्ये सुद्धा अर्घ्य देऊन समुद्राला समुद्राची पूजा करतो. तुमच्या इथल्या सगळ्या अतिशय विद्वान अशा सगळ्या रसिकांसमोर मला जास्त काही सांगायचं नाही. फक्त माझं काम एक छोटंच आहे की संस्कृत मध्ये जे तत्वज्ञान आहे त्याच लोकांना समजत नाही. जे अपरिमित आहे, असंख्य आहे, त्याचा उपयोग फार होत नाही. नदीमध्ये असलेलं पाणी आपल्याला वापरता येत नाही, पण एक ओंजळभर पाणी आपण पिऊ शकतो आणि त्या ओंजळभर एक चिमूटभर असं लोकांपुढे पोचवावं, लोकांपर्यंत पोचवावं असं काम मी करते. आणि ते म्हणजे संस्कृतची स्तोत्र. संस्कृतची स्तोत्र मी एवढ्यासाठीच निवडली की संस्कृत स्तोत्र रोज कोणी ना कोणीतरी एखादं स्तोत्र म्हणतच असतं. प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून एखादं स्तोत्र, एखादा श्लोक म्हणत असतो. किंवा आता संस्कृत स्तोत्रांचं रेकॉर्डिंग करून ती लोकांपर्यंत पोहोचत असतं. पण या संस्कृत श्लोकांचा स्तोत्रांचा अर्थ लोकांना कळत नाही. आणि मग त्यांना दोन गोष्टी वाटतात की ह्याच्यामध्ये काहीतरी गूढ आहे किंवा हे वरतून आकाशातून पडलेलं काहीतरी दैवी आहे. त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही नाही आहे. म्हणजे आपण समजून घ्यायचं आणि आपण फक्त हात जोडायचे आणि त्याला मान्य एवढंच म्हणायचं, तर तसं होऊ नये. आणि आपण जे काय म्हणतो ते लोकांना कळावं एवढीच माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी मी फारने एखादा स्तोत्र तुम्हाला स्तोत्राचा एखादा श्लोकच ऐकून दाखवते. त्याचा काशी पंचकम आहे. कुठेही शंकराचार्यांनी अवडंबर माजवलेलं नाही. ते म्हणत नाहीयेत की तुम्ही वेगवेगळी तीर्थक्षेत्र गाठा, तिथे जा, पायी जा, तुम्ही रोज पूजा करा, नैवेद्य दाखवा, नाक धरून बसा, असं त्यांचं काहीही म्हणणं नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुमचं मन पवित्र आहे का नाही, तुम्हाला ते ज्ञान झालेलं आहे का नाही. आणि ते ज्ञान झालेलं असलं तरच तुम्हाला सगळं साधलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात, मी तुम्हाला फक्त भाषांतर एका शेवटच्या याचं दाखवते. झाली कायाच काशी अति पुनीत अशी देवता ब्रह्मज्ञान चित्तामध्ये गुरुची अविरत स्मरतो पाऊले हा प्रयाग. विश्वाला व्यापितेची त्रिभुवन जननी ज्ञान गंगा सदैव वा हे बोधामृताची सतत हृदी अति जाह्नवी ही पवित्र. चित्ती भक्ती अनन्या मनी अढळवसे नित्य निष्ठा गया. नित्य निष्ठा ही गया. विश्वाच्या ह्या स्त्रियांना अगणित असुनी सूर्य जैसाच साक्षी तैसा जो अंतरात्मा सकल जनमनी साक्षी धावेच राही तोची विश्वेष माझा हृदी वसत असे सूर्यवस्था घरोली. हे सगळं मी त्या वृत्तातच केलेलं आहे. म्हटल्यास शेवटचं मी तसं म्हणून दाखवते. तीर्थांचे तीर्थ झालो अति पुनीत असा देह ज्ञान रूपी देहामध्ये समाजा वसती सकल हे देवतीर्थाधिका तीर्थाधिकेही शोधू आता कशाला विमल नवनवी व्यर्थ तीर्थे दुजीमी आता ना अन्य तीर्थे मज विण मजला जाहलो मी काशी. असं इतकं सोपं तत्वज्ञान. हे संस्कृतचं तत्वज्ञान आहे ते मी मराठीमध्ये फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि तो अनुवाद पारिजात blog.spot.in वरती ठेवलेला आहे. नमस्कार.
संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सदानंद फडके यांनी औपचारिकरित्या आपल्या सर्वांचं पाहुण्यांच्या संदर्भात असलेलं ऋण हे व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. असे आपले पाहुणे माननीय प्रवीणजी दीक्षित, त्यांच्या सुविध्य पत्नी, व्यासपीठावर असलेले विश्वस्त सोलापूरकरजी आणि माननीय बौलकर सर आणि आपण सर्व बंधू भगिनी, सगळ्या समाजामध्ये
पोलीस महासंचालक हे संस्कृत बद्दल बोलणार याच्याबद्दल आज खरंच बाहेर चर्चा आहे. हे मला कोर्टात लोकांनी विचारलं की पोलीस महासंचालक आणि संस्कृतशी काय संबंध. मी त्यांना सांगितलं हे पोलीस खातं आहे ना, त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ते सद्रक्षण आहे फल निग्रह आहे, त्यामुळे त्यांचा जवळचा संबंध आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ते लिहिलेलं असतं. आज आपल्याला प्रवीणजींनी जे सांगितलं की संस्कृत भाषा ही आवश्यक आहे कारण त्यात संस्कार आहे आणि आता समाजामध्ये संस्कार लुप्त होत चालले, ते संस्कार परत पुनरुज्जीवित करायचे असतील तर संस्कृत भाषा ही जगली पाहिजे, जोपासली गेली पाहिजे. आता जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये मला एकदम दोनच मिनिटं मी घेणार आहे कारण औपचारिकदृष्ट्या आव्हान म्हणून मी थांबू शकतो. परंतु रामायणामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्राची सीतामाई ही रावण पळून नेतो त्यावेळेला जटायू युद्ध करत असतो, जटायू मृत्युमुखी पडतो, त्यावेळेला संपूर्ण रस्त्याने तिने तिचे जे दागिने टाकलेले असतात ते सुग्रीव आपल्या सगळ्या वानरांकडनं परत गोळा करत असतो. आणि जेव्हा हे दोन युवक आपल्या पत्नीच्या राम पत्नीच्या शोधासाठी आणि लक्ष्मण आपल्या वहिनीच्या शोधासाठी असे रानवाळ हिंडत असतात त्यावेळेला यांची गाठ पडल्यानंतर सुग्रीव ते सगळे अलंकार दाखवतो. राम लगेच ओळखतो, राम एकदम भावनाविवश होतो, शोभाकुल होतो, रडा लागतो, हो हो हेच दागिने. त्यावेळेला परत सुग्रीव म्हणतो की तुम्ही अजूनही दाखवा कोणाला, कारण त्याच्या लक्षात येतं की हा माणूस भावनाविवश झालाय. मग राम लक्ष्मणाला ते जेव्हा दाखवतो आणि ओळख हेच ऐकणारे त्यावेळेला लक्ष्मणाने जे सुभाषित म्हटलंय तो भारताच्या उच्च परंपरेचा थोर वारसा आहे. तो प्रभू रामचंद्राला आपल्या मोठ्या भावाला म्हणतो की मला बाकीचे दागिने नाही ओळखता येणार. नाहम जानामि केयूरे, नाहम जानामि कुंडले, नृपुरे त्वभि जानामि नित्यं पादादि वंदना. की मला तिच्या डोक्याचे केयूर कानातली कुंडल ही नाही ओळखता येणार, नाही येणार. पण मी तिच्या पायाचे नृपुर मात्र नक्की ओळखेन कारण रोज तिच्या पायाचं वंदन करण्यासाठी मी तिचे पदकमल बघत होतो. आज ही जी आपल्या संस्कृतीची थोरवी हे जे संस्कार आहेत हे लुप्त होत चालले. आज त्या अर्थानं जगातला बलाढ्य प्रबलशाही असलेला देश त्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक, मी अमेरिके संबंधाने बोलतोय, कालच त्या ट्रम्पचं एक वक्तव्य आहे की अतिरेक्यांना मारण्यासाठी ज्या बुलेट्स वापरायचे त्या बुलेट्स डुकराच्या रक्तामध्ये बुडवून वापरा हे त्यांचं वक्तव्य आहे. युट्यूबवर जाऊन बघू शकता. जेव्हा मी वाचतो तेव्हा माझ्या मनात विचार आला की भारतातला कुठलाही नेता असं वक्तव्य करूच शकत नाही कारण हे संस्कार नाहीत आमचे. आमची संस्कृती शिकवते शत्रू बुद्धी विनाशाय, त्या शत्रूच्या दुर्बुद्धीचा नाश होतो. आणि म्हणून हे संस्कार आवश्यक आहेत, त्याच्यासाठी संस्कृत आवश्यक आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी आज त्यांच्या गडबडीच्या कार्यक्रमात वेळात वेळ काढून आपल्या जे मार्गदर्शन केलं त्याच्याकरता भारत महार भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आम्ही ऋणी आहोत. आता त्यांनी केलेल्या ज्या दोन सूचना आहेत सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुदैवाने भांडारकरनी ज्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो तिचा अवलंब सुरू केलाय आणि चारच महिन्यापूर्वी बोटावर मोडण्याइतके जे संस्कृत तज्ञ त्यामध्ये विदेशातले फार कमी आहेत त्यामध्ये प्राध्यापक जॉर्ज कार्डोना हे अमेरिकेतले जे आहेत त्यांची इथं आपण व्याकरणाची कार्यशाळा ठेवली होती आणि ती कार्यशाळा लाईव्ह त्याचे संबंध शूटिंग हे अमेरिका जर्मनी आयआयटी मुंबई ठाणे पुणे ऍट अ टाइम 5 ठिकाणी लाईव्ह आणि त्यामुळे डिजिटलायझेशनचं काम सुरू झालेलं आहे. तुमच्या सूचनांचा आम्ही निश्चितपणे विचार करणार आहोत आणि पुढच्या वेळेला जेव्हा याल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या सूचनांची दखल घेऊन त्याप्रमाणे इथं सुधारणा झालेली आहे हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आपले सगळ्यांचे परत पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आमचे शैक्षणिक कार्यक्रम इथे समाप्त होतोय. अनेक व्यक्तींना माननीय पाहुण्यांना अनौपचारिकपणे भेटण्याची इच्छा आहे. त्यांना वेळ उपलब्ध असेल तर त्याप्रमाणे त्यांनी तशी भेट घ्यावी. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आत्ताचा औपचारिक कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.